चीनी मंडी डॉट कॉम पॉडकास्ट।
साखरेपासून इथेनॉल निर्मितीसाठी राज्याचं केंद्राला साकडं। महाराष्ट्रातील साखर कारखान्यांनी साखर साठ्याचं इथेनॉलमध्ये रुपांतरित करण्यासाठी राज्य सरकारनं केंद्र सरकारकडे परवानगी मागितली आहे, जेणेकरून साखर साठ्यात बंद असलेल्या सुमारे 20,000 कोटी रुपयांचा उपयोग शेतकऱ्यांची थकबाकी भरण्यासाठी करता येईल। 2018-19 गाळप हंगामाच्या शेवटी साखर कारखान्यातील एकूण बंद साठा सुमारे 65 लाख टन होता। 2019-2020 हे उत्पादन सुमारे 43 लाख टन एवढं होतं। महाराष्ट्रातील कारखान्यांकडून साखरेची वार्षिक विक्री सुमारे 70 लाख टन झाली, त्यामुळे सन 2019-20 अखेरीस राज्यातील कारखान्यांवर सुमारे 38 लाख टन साठा पडणार आहे। महाराष्ट्र राज्य साखर सहकारी साखर कारखाने फेडरेशन लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक संजय खटाल म्हणाले की सध्या इथेनॉलचं उत्पादन दोन पद्धतीनं केलं जातं, एकतर गूळ किंवा थेट उसाच्या रसाद्वारे, परंतु साखरेपासून इथेनॉल उत्पादनास परवानगी नाही। जर केंद्र सरकारनं 10 लाख टन साखर इथेनॉलमध्ये रूपांतरित करण्यास परवानगी दिली तर यामुळे साखर कारखान्यांवरील ओझं कमी होईल। यामुळे साखर कारखान्यांना केवळ शेतकऱ्यांनाच नव्हे तर यंत्रणेतील कार्यालयं, कर्जदार, कामगार आणि ऊस तोडणारे इतर भागधारकांना पैसे देण्यासही मदत होईल। राज्यात सुमारे 195 साखर कारखाने असून मागील काळप हंगामापासून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना सुमारे 1500 कोटी रुपये देय आहेत। सुमारे 30 लाख शेतकरी ऊस लागवडीमध्ये गुंतले आहेत। काँग्रेस राष्ट्रवादीच्या कारकिर्दीत कमीत कमी डझन मंत्र्यांनी एक किंवा अधिक सहकारी साखर आणि खाजगी साखर कारखान्यांच्या मालकीचं नियंत्रण ठेवलं। भाजप सेना सरकारमधील साखर लॉबीचा प्रभाव काहीसा कमी झाला असला तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सरकारमधील मंत्री मोठ्या संख्येनं शहरी पार्श्वभूमीवर आहेत। अजूनही मंत्रिमंडळातील 6 मंत्री राज्यातील साखर कारखान्यांशी संबंधित आहेत।